नमस्कार, मी सुनील मंगळे आपणास विनंती करतो की 27 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता वार्षिक सभेमध्ये आदरणीय नामदार गिरीशभाऊ महाजन, असिस्टंट कमिशनर, जॉईंट कमिशनर अस्वार साहेब, सुमिताताई वाघ, राजूमामा भोळे, मंगेशदादा चव्हाण यांचा जाहीर सत्कार ठेवलेला आहे. त्यांच्यासमोर संघटनेच्या अडीअडचणी व त्यांची मदत कशी मिळेल हे यावर चर्चा होणार आहे. आपण मोठ्या संख्येने वेळेवर उपस्थित राहून संघटनेची एकजूट दाखवा ही नम्र विनंती. 2 सेकंद.